राजकन्याने मोशेला आपला मुलगा स्वीकारल्यानंतर असे झाले की तो तरुण व्यक्ती झाला. मोशे जो इस्रायली वंशातून होता त्याने आपल्या वंशातील लोकांना बंदीवानांचे कष्टाचे कामे करावी लागत आहे हे पाहिले. आणि नंतर एके दिवशी त्याने पाहिलं की एक इस्रायली व्यक्तीशी एक मिस्री व्यक्ती भांडत आहे. मग तो हे पाहून त्या ठिकाणी तो गेला व त्याने सभोवताल पाहिले व जो मिस्री व्यक्ती होता त्याने त्याला त्या ठिकाणी मारले आणि लगेचच त्याच ठिकाणी त्याला पुरून देखील टाकले. दुसऱ्या दिवशी मोशेने पाहिलं की इस्रायली लोक एकमेकांसोबत भांडत आहे. हे पाहून तो त्या ठिकाणी गेला व जो व्यक्ती अपराधी होता त्या व्यक्तीला तो म्हणाला की तू आपल्या शेजाऱ्याला का मारत आहे. तेव्हा तो व्यक्ती मोशेला म्हणाला तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीशपणा करायला कोणी दिला? काल तू जसे त्या माणसाला मारले तसे मलाही मारायला पाहतो का? तेव्हा मोशे घाबरला व मनात म्हणाला ही गोष्ट आता पसरलेली आहे. ही बातमी राजाला देखील समजली. तेव्हा राजाने मोशेला मारण्याची योजना केली. त्यामुळे मोशे त्या ठिकाणावरून पळून गेला आणि एका मिद्यान नावाच्या देशामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी राहिला. तेथे एक विहीर होती. त्या विहिरीच्या ठिकाणी तो थांबलेला होता. मिद्यान देशातील एका माणसाला 7 मुलगी होत्या. त्या विहिरीवरती आपल्या शेळ्या आणि मेंढरांना पाणी पाजण्यासाठी आल्या होत्या. त्या ठिकाणी इतर देखील मेंढपाळ होते आणि त्यांनी या मुलींना पळून लावण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मोशे त्या ठिकाणी आला व त्या मुलींना त्याने मदत केली. एवढंच नाही त्याने त्या मुलींच्या शेळ्या आणि मेंढरांना पाणी देखील पाजायला पाणी काढून दिले. त्यानंतर त्या मुली आपल्या घरी निघून गेल्या आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलींना प्रश्न विचारले की तुम्ही आज घरी लवकर कशा? तेव्हा मुलींनी सांगितले की मिस्री व्यक्तीने आम्हाला मदत केली त्यामुळे आज घरी आम्ही लवकर आलो. काही मेंढपाळांनी आम्हाला पळून लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मिस्री व्यक्तीने आम्हाला पाणी काढून दिले व शेळ्या मेंढरांना देखील पाणी पाजण्यास मदतही केली. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी म्हटलं तो व्यक्ती कुठे आहे? त्याला आपल्या घरी जेवायला घेऊन या. त्यावेळेस त्या मुली मोशेकडे गेल्या आणि त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले व मोशे त्यांच्या घरी यायला आनंदाने तयार झाला. मग नंतर असे झाले त्या व्यक्तीने मोशेचं लग्न आपल्या एका मुलीशी करून दिलं आणि नंतर त्या मुलीला एक मुलगा देखील झाला.